आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46% परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. वनविकास महामंडळाकडून राज्य शासनाला 5.82 कोटी लाभांश सुपूर्द. आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी 15,360 कोटींची तरतूद केल्याची आलापल्ली इथं जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाचा सर्वत्र उत्साह. स्थानिक प्रशासनातर्फे विसर्जन कुंडांची सज्जता आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रवीण कुमार याची उंच उडी स्पर्धेत सुवर्ण कामगिरी. परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात गेल्या 2 वर्षांपासून सातत्यानं देशात अव्वलस्थानी असलेल्या महाराष्ट्रानं चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतही हे स्थान टिकवून ठेवलंय. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46% म्हणजे सुमारे 70,795 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक्स माध्यमाद्वारे ही माहिती दिली. इतर 8 राज्यांमधील परकीय गुंतवणुकीच्या बेरजेपेक्षा अधिक गुंतवणूक आणण्यात राज्य सरकार यशस्वी झाल्याचं त्यांनी सांगितलं. या यादीत 2 क्रमांकावर कर्नाटक, 3 क्रमांकावर दिल्ली, 4 क्रमांकावर तेलंगणा आणि 5 क्रमांकावर गुजरातचा समावेश आहे. वर्ष 1988-89 पासून सातत्यानं नफा अर्जित करणाऱ्या वनविकास महामंडळानं वर्ष 2022-23 या आर्थिक वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक 5.82 कोटी रुपयांचा लाभांश राज्य शासनाला दिला असून या रकमेचा धनादेश राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी शिंदे यांनी समाधान व्यक्त करीत वनविभागाच्या कार्याचं कौतुक केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना मुनगंटीवार यांनी एफडीसीएम अर्थात वनविकास महामंडळाच्या वाटचालीची माहिती दिली. नुकतंच एफडीसीएमने आलापल्ली आणि बल्लारशा इथं आरागिरणी स्थापित करून कट साईज टिम्बर विक्रीच्या क्षेत्रात पदार्पण केलंय. गुणवत्तापूर्ण सागाची निर्यात करून जागतिक बाजारात प्रवेश करण्यासाठी एफडीसीएमनं आंतरराष्ट्रीय स्तराचं एफएससी प्रमाणपत्र प्राप्त करण्याची कार्यवाही देखील सुरु केली आहे. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातून पुन्हा एकदा सागवान लाकूड दिल्लीला पाठवलं जाणार आहे. यापूर्वी राम मंदिर, नवसंसद भवन, भारत मंडपम या वास्तूंसाठी सागवान पाठवण्यात आलं होतं. आता पंतप्रधान कार्यालयासाठी सुमारे 3,000 घनफूट सागवान पाठवलं जाणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी राज्य सरकारनं 15,360 कोटी रुपयांची तरतूद केली असून या समाजावर कधीही अन्याय होऊ देणार नाही असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आलापल्ली इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित जनसन्मान यात्रेत केलं. यावेळी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण उपस्थित होते. सरकारनं प्रत्येक घटकासाठी भरीव कार्य केलंय. दलितांसाठी बार्टी, ओबीसींसाठी महाज्योती, मुस्लिम समाजासाठी मार्टी अशा अनेक योजना सुरू केल्या. महिलांसाठी लाडकी बहीण योजना, मोफत सिलेंडर, 11वीपासून मुलींना मोफत शिक्षण इत्यादी योजनांद्वारे महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असं पवार यावेळी म्हणाले. भारतीय संविधान कुणीही बदलू शकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. या कार्यक्रमापूर्वी पवार यांनी नागेपल्ली इथल्या महिलांशी लाडकी बहीण योजनेच्या लाभाविषयी संवाद साधला. महाविकास आघाडीचं सरकार ईडी, आयकर खातं आणि सीबीआयच्या भीतीने पाडलं गेलं. महायुतीमध्ये प्रचंड अडचणी असल्यामुळे हे सरकार पडेल असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. या सरकारनं सुरू केलेली लाडकी बहीण योजना म्हणजे राजकीय पोळी भाजण्यासाठी सुरू केलेली योजना आहे. एका बाजूला राज्यात गुंतवणूक आली म्हणतात, मात्र राज्यात नोकऱ्या कुठेच उपलब्ध नाहीत. सामंजस्य करार झाल्यानंतर प्रत्यक्षात गुंतवणूक किती आली याबद्दल सुप्रिया सुळे यांनी अविश्वास व्यक्त केला. निवडणुकीच्या तोंडावर महागाई कमी करण्याचं आश्वासन देऊन भाजप महिलांची फसवणूक करत आहे. महागाईमुळे सण आणि उत्सवाचा रंग फिका पडलाय. या महागाईने जनता त्रस्त आहे, त्यामुळे भाजप सरकारनं जाग आणण्यासाठी महिला काँग्रेस राज्यभरात खर्चे पे चर्चा हे अभियान राबवणार आहे अशी माहिती महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या नाभिक, धोबी, शिंपी, कलार यासह अन्य मायक्रो ओबीसी बांधवांच्या सामाजिक तसंच संवैधानिक न्याय अधिकारांसाठी त्याचबरोबर त्यांना भेडसावणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि रोजगार विषयक समस्यांवर विचार विमर्श करून हे प्रश्न मार्गी लावण्याकरता राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आयोग आग्रही असल्याचं अध्यक्ष हंसराज अहिर यांनी म्हटलंय. मुंबई इथं पार पडलेल्या बैठकीत ओबीसी समाजाशी निगडीत अनेक ज्वलंत विषयांवर सविस्तर चर्चा झाली. शिक्षण, नोकरी, पदोन्नती, शिष्यवृत्ती आदी बाबींची पूर्तता करून घेण्यात आयोग आग्रही आणि सक्षम असल्याचं अहिर म्हणाले. आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी शाखांमध्ये वर्ष 2021-22 पासून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नॅशनल एक्झिट टेस्ट अर्थात NEXT देणं अनिवार्य असणार आहे अशी घोषणा केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल केली. यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन करण्याच्या दृष्टीनं स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशींनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. एक वर्षाची आंतरवासिता अर्थात इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर परवाना मिळवण्यासाठी तसंच नोंदणी करण्यासाठी ही परीक्षा देणं अनिवार्य असणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी उद्या राज्यात सर्वत्र श्री गणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यामुळे आज विविध ठिकाणच्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचं आगमन होत आहे. नागपूरचा राजा आणि जुन्या नागपूरच्या भागात सार्वजनिक गणपती मूर्तींचं आगमन परवापासूनच सुरू झालं. मिरवणूक सुकर व्हावी म्हणून मिरवणुकीच्या मार्गावरील खड्डे बुजवून डागडुजी देखील करण्यात येत आहे. उत्सवासाठी आवश्यक सामानानं राज्यातील सर्वत्र बाजारपेठा फुलल्या असून भाविक खरेदीसाठी गर्दी करतायत. हा उत्सव एकोप्यानं आणि आनंदानं साजरा करण्याचं आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. दरम्यान येत्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांना विधायक कार्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं अकोला जिल्हा स्तरावर 3 आणि जिल्ह्यातील तालुका स्तरावर प्रत्येकी 1 उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला अकोला जिल्हा प्रशासनाकडून गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांद्वारे स्थापन करण्यात येणाऱ्या श्री गणेशाच्या मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाकरता कोराडी इथल्या विशाल आकाराच्या विसर्जन कुंडांमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी प्रशासनाद्वारे सुरू असलेल्या तयारीचा नागपूर महानगरपालिका, नागपूर शहर पोलीस आणि नागपूर ग्रामीण प्रशासनाद्वारे आढावा घेण्यात आला. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार श्री गणेशाच्या विसर्जनाकरता शहरातील सर्व तलावांमध्ये यावर्षी देखील पूर्णतः बंदी आहे. शहरातील 10 झोन अंतर्गत विविध भागांमध्ये 440 पेक्षा जास्त कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात येते. या विसर्जन कुंडांमध्ये 4 फूट अथवा त्यापेक्षा कमी उंचीच्या श्री गणेश मूर्तींचं विसर्जन करता येईल. 4 फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी कोराडी इथल्या कृत्रिम कुंडांमध्येच विसर्जन करता येणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उंच उडी T64 स्पर्धेत प्रवीण कुमार याने आज सुवर्ण पदकावर नाव कोरलं. यासह भारताची पदक संख्या 6 सुवर्ण 9 रौप्य आणि 11 कांस्य पदकांसह एकूण 26 इतकी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रवीण कुमारच्या यशाबद्दल त्याचं अभिनंदन केलं. मात्र पुरुष भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दीपेश कुमारला 7व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. आज भारोत्तोलन स्पर्धेत कस्तुरी राजामणी, महिला भालाफेक स्पर्धेत भावनाबेन चौधरी आणि शॉर्टपुट F57 प्रकारात सोमन राणा आणि होकातो सेमा पदकासाठी मैदानात उतरतील. आतापर्यंत एकूण 26 पदकांसह भारत पदकतालिकेत 14व्या स्थानावर आहे. केंद्र आणि राज्य पुरस्कृत अशा दोन्ही आवास योजनांच्या अंमलबजावणीत सरस कामगिरीसाठी नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांच्या हस्ते आज गोंदिया जिल्ह्याला प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत विभागात 2,85,000 घरकुलांच्या उद्दिष्टापैकी 2,73,000 घरकुलं बांधण्यात आली आहेत. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत विभागातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी वेळेत नोंदणी पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणांना दिल्या. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना आणि वर्ष 2022-23 राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणारे जिल्हे, तालुके आणि ग्रामपंचायतींना विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात बिद्री यांच्या हस्ते गौरविण्यात आलं. शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या शाळांवरील उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या 16 शिक्षकांना वर्ष 2024 या वर्षासाठी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात 14 प्राथमिक तर 2 माध्यमिक शालेय शिक्षकांना आज रेशीमबाग इथं कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आलं. याप्रसंगी खासदार श्याम बर्वे, नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य सुधाकर आडबले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी प्रामुख्यानं उपस्थित होते. विदर्भात आज भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आलाय तर उर्वरित जिल्ह्यात हवामान सामान्य राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46% परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. वनविकास महामंडळाकडून राज्य शासनाला 5.82 कोटी लाभांश सुपूर्द आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रवीण कुमार याची उंच उडी स्पर्धेत सुवर्ण कामगिरी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.